ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला अरुण जेटली यांचं नाव देण्याचा सरकारचा निर्णय. फरीदाबाद इथल्या राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेला माजी वित्तमंत्री अरुण जेटली यांचं नाव देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे. अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था असं संस्थेचं नामकरण होईल. 1993 या संस्थेची स्थापना झाली असून दिवंगत अरुण जेटली यांनी या संस्थेसाठी मोठं योगदान दिलं आहे.